हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्र अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसी अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधी नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपथयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम् पथिरक्षय ऐलब्रुदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसी नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोधास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं विष्मो यश्च नोद्वेष्टितं वोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं नुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः एते सहस्रमयुतं पाशा मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
नागपूर येथे झालेल्या आनंद यात्रेतले काही प्रसंग सद्भक्त शैलजा पेंडसे आपल्याला आज सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 29 नोव्हेंबर 2015 रविवारी सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत नागपूर केंद्राचा 39वा वर्धापन दिन साजरा झाला। त्यावेळी नागपूर केंद्रातर्फे देवरस काका काकूंनी पूजनीय स्वामीजी आणि सौ मधुराताईंचा सत्कार केला। नागपूरमध्ये दादा जोशी आणि त्यांच्या भगिनी श्यामाताई यांनी स्वामीजींच्या कार्यासाठी खूप मेहनत घेतली। तिथे नियमित केंद्रे चालतात। अलकाताई जोग यांच्या घरावरील हॉलमध्ये केंद्र चालतं। हा हॉल मोठा आणि प्रशस्त आहे। तसंच देवरस काका काकूंच्या घरी नित्य नियमित केंद्र चालतात. तिथे दासबोध, ज्ञानेश्वरी यांचं वाचन, श्रवण, चिंतन, मनन आणि पारायण चालतं. तसंच वेगवेगळे उत्सव इथे साजरे होतात. गुरुपौर्णिमेचा उत्सव, स्वामीजींचा वाढदिवस, जन्माष्टमी, नाथषष्ठी इत्यादी उत्सव इथे आयोजित करतात. तसंच नाम ध्यान या साधना ज्ञानेश्वरी दासबोध यांचं नियमित श्रवण साधकांना होतं. वर्धापन दिनानिमित्त त्या दिवशी नागपूरच्या साधकांनी परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये श्रीवर्धन सप्रे, देवरस काका आणि अलकाते जोग यांनी भाग घेतला होता. परिसंवादासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 1636 क्रमांकाची ओवी घेतली होती. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे या परिसंवादावरून त्यांची साधना, त्यांचं श्रवण आणि सद्गुरूंवरील प्रेम झळकत होतं. त्यानंतर सच्चिल सप्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या मनोगतानंतर बोलताना पूजनीय स्वामीजी म्हणाले, मला मोठा आनंद होतो आहे की श्यामाताईंनी सुरू केलेले हे कार्य आज 39वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. प्रथम दादा जोशी हे स्वामीजींकडे आले आणि नंतर त्यांच्या भगिनी श्यामाताई पेंडसे या स्वामीजींकडे आल्या. स्वामीजींकडून प्रेरणा घेऊन श्यामाताईंनी स्वामी कार्याचा प्रचार आणि प्रसार नागपूरमध्ये केला. त्या वेगवेगळ्या कॉलनीमध्ये, नगरांमध्ये बसने जायच्या. त्यावेळी नागपूरमध्ये बससेवाही फार चांगली नव्हती. त्या अर्धा अर्धा तास बससाठी उभ्या राहायच्या. बसमधून उतरून चालत दूर दूर जायच्या आणि केंद्र घ्यायच्या. ज्ञानेश्वरी सांगायच्या, त्यांच्या मेहनतीतून, त्याचं फळ म्हणून, तसंच येथील कार्याचा दृश्य परिणाम म्हणून आजचा परिसंवाद झाला आहे असं मला वाटतं. या सर्वांमध्ये तुमच्या सर्वांची मेहनत आहे म्हणून ही केंद्र चालतात. आपल्या स्वतः करता आपली साधना व्हावी, श्रवण व्हावं, आपल्या विचारांची पातळी उंच व्हावी आणि आपलं जीवन अधिक चांगलं व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रतिसाद दिला आहे म्हणून ही केंद्र चालतात. शीतावरून भाताची परीक्षा होते त्याप्रमाणे या मंडळींनी आतापर्यंत श्रवणानं जे मिळवलं आहे ते सुसूत्रपणे 10 मिनिटे मांडता आलं तर किती चांगलं होतं हे आजच्या परिसंवादावरून समजलं. स्वामीजींनी त्या दिवशी प्रवचनात भगवंतांची आश्वासनं सांगताना सांगितलं की भगवंत 9व्या अध्यायात असं सांगतात की दुराचार्यातील दुराचारी असेल पण जो अनन्य भावाने मला भजेल तर तो त्वरित धर्मात्मा होईल. तसंच माझा आश्रय करून असलेल्या स्त्रिया, वैश्य, शूद्र या सर्वांना मी परमगती देतो. हे सांगताना स्वामीजी म्हणाले, दुराचारी माणसाचा संकल्प दृढ असतो, त्याचा निश्चय दृढ असतो, त्याच्यावर कशाही वेळा आल्या तरी तो दुराचरण सोडत नाही. त्याचा बाहेरचा कर्माचा भाग ठीकठाक नसतो, त्याचे विचार चांगले नसतात, त्याचं वर्तन समाजाला मानवेल असं नसतं, पण तो आतून फार कणखर असतो. त्याचा हा कणखरपणा, हा गुण परमार्थाला फार पूरक असतो. जर तो साधनेकडे वळेल तर त्यात फार मोठा फरक पडतो, त्याचं जीवन फारच बदलून जातं. वाल्या कोळ्याचं उदाहरण सांगून स्वामीजी म्हणाले, त्याच्या कणखरपणामुळे त्याला साधू बनवलं. भक्तीचा कर्मविपाक सांगताना भगवंत असं म्हणतात, चरकात सापडलेल्या वस्तूला जशी मागे येण्याची सोय नसते त्याप्रमाणे जो भक्त असतो तो सदैव पुढे पुढे जात राहतो. दुराचारी माणसाला प्रथम पश्चाताप होतो, नंतर बुद्धीचा निश्चय होतो आणि निश्चयामुळे बुद्धी स्थिर होते. तो दुराचरण सोडून देतो आणि साधना करता करता हळूहळू तो सदाचाराला प्रवृत्त होतो. नंतर हळूहळू साधुत्वाकडे वाटचाल करायला लागतो आणि साधू होताना त्याला समत्व बुद्धीचा लाभ होतो. बुद्धियोगाचा अंगीकार करून तो साधुत्वाला प्राप्त होतो. पुढे स्वामीजी म्हणाले, आपल्या ठिकाणी दृढ निश्चयाचीच कमतरता असते. दृढ संकल्पाचे दृढ निश्चयामध्ये रुपांतर करायला आपण कमी पडतो, आपला निश्चय कमी पडतो, तेव्हा आपल्या आत्मबलाचा अपमान होत असतो. फार मोठे संकल्प आपण डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यामुळे आपण रोज हरत असतो. प्रथम छोट्या संकल्पाने सुरुवात करावी. उदाहरणार्थ वर्षाच्या सुरुवातीला, आता वर्षभर मी 25 सूर्यनमस्कार घालीन असा संकल्प करण्यापेक्षा आज मी 25 सूर्यनमस्कार घालीन असं म्हणावं. थोडा संकल्प करा, तो सिद्धीला न्या, कारण त्यामुळे आत्माराम प्रगट होत असतो, आत्माराम बळकट होत असतो. आपले संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न साधकाने नेहमी करावा. रोज म्हणा की मी ध्यानाला बसेन, आणि ध्यानाला बसा. जे संकल्प तडीस जातील तेवढेच करा, आणि दृढनिश्चयाने ते तडीस न्या. स्वामीजी म्हणाले, 1984 पासून मी दर सोमवारी 8:30 ते 9:30 अशी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, आणि आस्तागायत ती चालू आहे. फक्त आता तो वार बदलून बुधवार झाला आहे. पुढे स्वामीजी म्हणाले, स्वामीजींनी अनुग्रह दिला तेव्हापासून मी ध्यानाला बसत आहे. एक दिवसही माझं ध्यान चुकलं नाही. ध्यान चुकेल असं कसं होईल? तुम्ही ठरवलं आहे ना? ध्यान चुकणं हे तुमच्या अंतरात्म्याचा अपमान समजा. हे स्वामीजींचे शब्द सर्वांना अंतर्मुख करून गेले. त्यावेळी आपण कसे आणि किती चुकतो याची तीव्रतेने जाणीव झाली. आपल्या सर्वांना चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी स्वामीजी आपल्या रक्ताचा बिंदू आणि बिंदू खर्च घालत आहेत. या संधीचा आपण फायदा करून घेतला नाही तर आपल्यासारखे दुर्भागी दुसरे कोण असणार? मनुष्याला कुमार्गावरून सुमार्गावर आणण्यास संतांशिवाय दुसरं कोणीच समर्थ नाही असं त्यावेळी फार प्रकर्षानं वाटून गेलं. स्वामीजींनी पुढे भगवंतांनी दिलेली आश्वासने सांगताना सांगितलं की भगवंत म्हणतात, माझा आश्रय करून असलेल्या स्त्रिया वैश्य तसंच शूद्रांनाही मी परमगती देतो. तेव्हा स्वामीजी म्हणाले, खरं तर स्त्रियांचे नैसर्गिक गुण परमार्थाला आवश्यक आहेत. स्त्रियांचे गुण म्हणजे सेवाभाव, प्रेमळता, सोशिकता आणि समर्पणशीलता. पण त्यांची प्रेमळता आसक्तीमध्ये प्रवर्तित होते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या सहनशीलतेमुळे त्या कदाचित संसारात जास्त जास्त गुंतत जातात. प्रेम करणं आणि सहनशील असणं व सहनशील राहून परत प्रेम करणं, त्यामुळे त्या आसक्तीमध्ये गुंतून जातात. पण स्त्रियांची प्रकृती अधिक अनुकूल समजली जाते परमार्थासाठी. तसंच वैश्य व्यापार करणारे समाजाच्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे सेवा वस्तू पोहोचवण्याचं काम करणारे, योग्य तो मोबदला घेऊन काम करणारे, पण मोबदला किती घ्यावा आणि किती घेतला जातो याचं तारतम्य हवं. पण ते सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी लोभ मोह वाढण्याची शक्यता असते. तसंच शूद्र म्हणजे सेवा करणारे, समाजाला आवश्यक असणाऱ्या सेवा करता करता बुद्धीची कामं करण्याची त्यांची सवय तुटून जाते, आणि हाच त्यांचा दोष. पण हे सारं जर मला अनन्य भावाने बसतील तर त्यांचा देखील उद्धार होईल. कोणत्याही मिशाने तो जर माझ्याकडे येईल, माझी भक्ती करेल, तर तो पापयोनीतून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं भगवंत या अध्यायात सांगत आहेत. म्हणून हा अध्याय अतिशय महत्वाचा, दुराचाऱ्यांनाही गती आहे असं सांगणारा आगळा वेगळा अध्याय आहे. सर्व अवांतर मूल्य जुगारून देऊन भक्तीचा अनन्य साधारण महिमा भगवंतांनी या अध्यायात सांगितला आहे. शेवटी स्वामीजी म्हणाले, या शिबिराच्या योगाने 9व्या अध्यायाबद्दल थोडं बहुत मी तुम्हाला सांगितलं. खरं तर हा अध्याय फार व्यापक आहे, पण याचा सारांश काय आहे हे जरी आपल्याला कळलं तरी पुरे आहे. पुढे स्वामीजी म्हणाले, तुम्ही वर्षभर माझ्यापासून दूर असता, म्हणून इथे येऊन काहीतरी उत्तम विचार जो साधकाला आवश्यक असतो तो तुम्हाला देऊन जाणं एवढंच मला करायचं असतं. या विषयाच्या मिशाने या 4-5 दिवसात तुमच्याकरता काय करू आणि काय नको असं मला होतं, आणि त्या तळमळीपोटी माझी वाणी बोलत राहते, आणि तुमच्या प्रेमाखातरच मी येत राहतो. स्वामीजी पुढे म्हणाले, भगवंत जे प्रेम सांगता ते आपल्या अंतकरणात वर्धिष्णू झालंय म्हणजे झालं. फार मोठ्या शास्त्रीय मार्गाने थोडाच कोणी उद्धरून जातो, म्हणून संतसंगती हा उपाय सांगितला आहे. म्हणूनच आपण सारे स्वामीजींच्या अवतीभोवती जमलो. भगवंत जे स्वतःचं उदाहरण देतात तेच सद्गुरूंचं असतं. सद्गुरूंच्या ठिकाणी जशी अनन्य भक्ती आपण करू ती कृष्णचरित्रात जशी प्रगट झाली तशीच कामाला येते. थोडेच आपला आचार फार सुधारला, कर्म पूर्ण सुधारली, ज्ञानविचार फार पक्का ठसला, केवळ संगतीवरच भरोसा ठेवून आपण चालतो. पण कुठून तरी प्रारंभ व्हावा, तो संतसंगतीतून व्हावा, भक्तीतून व्हावा असं सांगणारा हा अध्याय आहे. असा प्रारंभ आपल्या जीवनामध्ये घडावा, तो घडलेलाच आहे, आणि कर्माने सिद्धीच जावा. तुकाराम महाराज म्हणतात, उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो, त्यासाठी सद्गुरु कृपेचीच आवश्यकता आहे. स्वामीजी म्हणाले, किती लोक मध्येच परमार्थ सोडतात, काय आड येतं, काय राहून जातं कळत नाही. प्रकृतीच आड येते, निश्चयच कमी पडतो, संकल्पच कमी पडतो आणि त्यामुळे सर्व जमवीत आणलेलं गणित विस्कटून जातं. तसं होऊ नये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले माझे काम निवारिला भवभ्रम. त्याप्रमाणे आपल्या पक्षी देव म्हणजे चालते बोलते संत सद्गुरू हेच आहेत. जसा श्रीकृष्ण परमात्मा तसंच आपल्याला स्वामीजी आहेत. बाकीचे देव होऊन गेले आहेत, ते बोलत नाहीत आपल्याशी. म्हणूनच आपण स्वामीजींची कास बळकट धरून चालूयात. स्वामीजींनी रामकृष्ण परमहंस यांची एक गोष्ट सांगितली. एकदा कलकत्त्याच्या घाटावर उभं असताना रामकृष्ण आपल्या शिष्यांना म्हणाले, हे जे समोरचं मोठं जहाज आहे ते अमुक ठिकाणी कधी पोहोचेल? त्यावर शिष्य म्हणाले, ते आत्ताच निघालं आहे, 4 तासांनी त्याची पोहोचण्याची वेळ आहे, तेव्हा पोहोचेल. रामकृष्ण म्हणाले, हे जे होडकं आहे तेही निघालं आहे, ते कधी पोहोचेल? त्यावर ते म्हणाले, ते कधी पोहोचेल सांगता येत नाही, हवा अनुकूल असेल प्रतिकूल असेल त्याप्रमाणे ते पोहोचेल. अथवा भोऱ्यात सापडलं तर पोहोचणार सुद्धा नाही, पण जर होडकं जहाजाला बांधलं तर मात्र नक्की पोहोचेल, असं सांगणारा हा अध्याय आहे. म्हणून आपली होडकी त्या जहाजाला बांधली म्हणजे झालं, ते जेव्हा पोहोचेल तेव्हा आपलीही होडकी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत, असं म्हणून स्वामीजींनी प्रवचन संपवलं.
शिंदे काका अभंग म्हणा. हरि हरि. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, निवृत्ती सी आले, निवृत्ती सी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, निवृत्ती सी आले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, निवृत्ती सी आले. श्रवण कीर्तन पाद सेवन, श्रवण कीर्तन पाद सेवन, विष्णु स्मरण कैसे झाले, विष्णु स्मरण कैसे झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, निवृत्ती सी आले, निवृत्ती सी आले. अर्चन वंदन दास्य सखे, अर्चन वंदन दास्य सखे, आत्मनिवेदन केले, आत्मनिवेदन केले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे, निवृत्ती सी आले, निवृत्तीसियानी यम नेमासन प्रत्याहार संपादिले यम नेमासन प्रत्याहार संपादिले ध्यान धारणा समाधिसियाले ध्यान धारणा समाधिसियाले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसियाले बोध बोधिता बोधे बोध बोधिता बोधे ऐसे झाले बापरप्मा देवी वरु विठ्ठले माझे मी पण गेले बापरप्मा देवी वरु माझे विठ्ठले मी पण गेले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसियाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसियाले निवृत्तीसियाले निवृत्तीसिया
हरि हरि पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास करावा असे वाटते आहे. यापूर्वी हा ग्रंथ अधूनमधून म्हणजे मध्ये मध्ये एखाद्या अध्यायातील ओव्यांचा अभ्यास या प्रकारे वाचला गेला आहे. सलग ग्रंथाचा अभ्यास वाचन चिंतन घडलेले नाही. यावर्षी ते सुरू करावे असे वाटते आहे. स्वामी कृपेने ही प्रेरणा मनात निर्माण झाली. स्वामीजी, आमच्यासारख्या साधकांनी या ग्रंथाचा अभ्यास कसा करावा याविषयी कृपया मार्गदर्शन कराल का असा एक प्रश्न विचारलेला आहे. यावर्षी स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत आणि स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की ज्ञानेश्वरी उणे आपलं जीवन म्हणजे शून्य असं म्हणत असत. इतकं ज्ञानेश्वरीला त्यांच्या जीवनामध्ये महत्व होतं. त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद हेही ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी. त्यांनी ज्ञानेश्वरीचा परत एकदा अर्वाचीन मराठीमध्ये अभंग वृत्तामध्ये ओवीबद्ध असा अनुवाद केला. त्यांचे गुरु गणेशनाथ महाराज हे ज्ञानेश्वर भक्त, ते सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचत असत. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा इतर वेळेला हातात हात देखील लावायचा नाही इतका पवित्र आहे अशी त्यांची धारणा आणि तशा प्रकारे त्यांचं जीवन गेलं. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास जर केला तर सद्गुरू प्रसन्न होतील याच्यात काही शंका नाही. स्वरूपानंदांनी स्वहस्तांनी ज्ञानेश्वरी लिहून आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. गणेशनाथांना फार संतोष झाला. त्यांची नित्य वाचनातली जी ज्ञानेश्वरी होती ती जीर्ण झालेली होती. स्वरूपानंदांनी उत्तम कागद बघून एकसारखा कागद खरेदी केला. स्वतःच्या हाताने शाई तयार केली. त्यांनी टाकानी शाई आणि टाक अशा प्रकारे लिखाण केलं. ते जे शाई टाकाची निफ होती ती निफ देखील त्यांनी तिरकी धार करून एकसारखी अशी तयार केली आणि शाई देखील कमी अधिक ठळक अशी होणार नाही अशी दक्षता घेतली आणि अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये ह्रस्व दीर्घ सांभाळत शुद्ध होईल अशा पद्धतीने काळजीपूर्वक असा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न आहे. आपण यावर्षी 4 जून ते बरोबर ना 11 जून असं ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत. 13 साली आपण ज्ञानेश्वरीचं पारायण एसपी कॉलेजच्या मैदानावर केलं हिरवळीवर. आता यावर्षी आपण या काळामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरी समजून वाचायची आहे असं धोरण असावं. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले उपमा अलंकार दृष्टांत आणि त्यांनी केलेलं शुद्ध निरूपण अशी ज्ञानेश्वरीमध्ये सरमिसळ आहे. शुद्ध निरूपणाच्या पुष्टीदाखल त्यांनी कित्येक उपमा दिल्या अलंकारिक भाषेमध्ये ग्रंथ लिहिला आणि एकूण वाचत असताना त्याचा जो गोडवा आहे त्यांचे दृष्टांत आणि उपमा आणि अलंकारिक भाषा याच्यामध्ये आपण हरवून जाण्याची खूप शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी थेट श्लोकाच्या निरूपणाकरता लिहिलेल्या ओव्या आपल्याला समजाव्यात आणि त्या ओव्यांना पुष्टी मिळावी म्हणून आपल्याला समजावं म्हणून दिलेल्या उपमा आणि दृष्टांत आपल्याला समजावेत ही पहिली गोष्ट. तसं जर समजलं नाही आणि 10-10 ओव्या पाहत गेलं तर आपण एखाद्या अरण्यामध्ये निघून जातो आहोत आणि सापडलेले आहोत असं वाटू शकेल. संगती लागणार नाही. एखादी गोष्ट समजून घेण्याची पद्धत असते. जसं पुणे शहर काय आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही जर कधी विमानातून गेला असाल तर वरून पुणे शहर दिसतं. ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात तसं वरून जर पाहिलं तर अनेक रस्ते दिसतील, हम रस्ता दिसेल, बोळ गल्ल्या दिसतील, मोठमोठ्या इमारती दिसतील, हे सगळं एका वेळी दिसेल. पारायणाने ते साधतं. एका वेळेला आवाका एकूण ज्ञानेश्वरीचं काय आहे ते समजतं पण अभ्यास करायला तितकीशी मदत होत नाही. पण पुणे शहर तुम्हाला जर नीट माहिती करून घ्यायचं असेल तर प्रत्येक गल्लीतून फिरायला लागेल, प्रत्येक बोळातून फिरायला लागेल, प्रत्येक रस्त्यावरून जायला लागेल. बारीक सारीक पद्धतीने लक्षात घ्यायला लागेल तर तुम्हाला पुणे शहर काय हे कळेल. तसंच ज्ञानेश्वरीचं आहे. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका आहे. असं असल्यामुळं ज्ञानेश्वरीच्या श्लोकांना भगवद्गीतेच्या निरूपणाचं मूळ सूत्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भावाविष्ठ होण्याच्या स्वभावामुळं अनेकदा सद्गुरूंचं वर्णन करत असताना अथवा श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना मूळ सूत्र सुटतंय की काय असं वाटावं इतक्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. त्या त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवलेलं आहे आणि तशाही ओव्या ज्ञानेश्वरांनी लिहिल्या की तू अरे असं भरकटू नकोस, मूळ भगवंत काय सांगतात ते तू सांग असं म्हणून त्यांना थांबवलेलं आहे जागोजागी. आणि मग ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांनी मध्येच थांबवणं हा जणू प्रसाद आपल्याला मिळाला असं समजून जी जी असं म्हणत आता श्रीकृष्णांनी काय सांगितलं ते सांगतो असं म्हणतात. दरम्यान त्यामुळं वाचणाऱ्याचा मोठा गोंधळ होऊ शकतो. काय चाललेलं आहे, काय वाचतो आहे, काय इत्यर्थ आहे हे जर नीट लक्षात घ्यायचं असेल तरची गोष्ट मी सांगतोय. तर भगवद्गीतेतला श्लोक वाचावा. त्या श्लोकाचा सरळ अर्थ आपल्याला संस्कृत समजत नसेल तर वाचून लक्षात घ्यावा. त्याची जी पदं आहेत त्या अर्थाची त्याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करावं. आपण आपल्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा. हे उघड आहे की आपल्याला आपली बुद्धी, आपलं श्रवण, आपला अभ्यास याप्रमाणे आपण काही परिपूर्ण चिंतन करू शकत नाही. तरी देखील आधी स्वशक्ती थोडीशी लावावी आणि काय भगवंतांना म्हणायचं आहे ते समजून घ्यावं, समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मग ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे त्याच्या आधी त्या श्लोकाचा आचार्यांनी केलेला अर्थ पहावा. मी जरा अवघड मार्ग सांगतोय तुम्हाला, पण मी जसा अभ्यास केला तसा तुम्हाला सांगतोय. त्या श्लोकावर शंकराचार्य काय म्हणतात ते पाहावं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी देखील भाष्यकाराते वाट पुसतू हा ग्रंथ मी लिहिलेला आहे असं म्हणतात. स्वतः अर्थ करत असताना अनेकांचे अर्थ लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे, स्वतःच लिहिलेला आहे पण अनेकांचे अर्थ लक्षात घेऊन लिहिलेला आहे. आपण पाहावं थोडक्यात की शंकराचार्य काय म्हणतात, आपण थोडक्यात पाहावं की लोकमान्य काय म्हणतात, आपण थोडक्यात पाहावं की विनोबा काय म्हणतात, मग आपल्या लक्षात येईल की आपण काय म्हणतो आणि आचार्य काय म्हणतात, लोकमान्य काय म्हणतात, विनोबा काय म्हणतात आदी जे अभ्यासक आहेत ते हे थोडं थोडं लक्षात घ्यावं. मग आपल्या मनामध्ये एक प्रतिमा निर्माण होईल त्या श्लोकाच्या अर्थाची की असा असा या श्लोकाचा अर्थ आहे. मग ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचाव्यात. ज्ञानेश्वरी वाचण्याची म्हणजे आपली भाषेची कुवत इतकी दरिद्री आहे की आपण जी भाषा बोलतो ती एकदम व्यवहारापुरती भाषा आपल्याला येते. मराठी देखील सगळी आपल्याला येत नाही, अनेक शब्द आपल्याला माहीत नाहीयेत, तर तिथं पहिली ठेच लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे ते म्हणून समजून घ्यावं आणि त्याला पॅरलल किंवा त्याचा गद्य अर्थ केलेला आहे जर तसं समजलं नाही तर पाहावा आणि परत एकदा ओवी वाचून आपण तो कन्फर्म करावा. आणि मग मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यातले उपमा, अलंकार इत्यादी जाऊन मूळ भगवंतांना काय सांगायचे त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण, ते निरूपण आपण पाहावं आणि मग ते लक्षात आल्यावर दृष्टांतासहित उपमेसहित परत पाहावं. अभ्यास करायचा आहे म्हणून मी सांगतो. अतुलनीय आनंद होईल. आता आपल्या अडचणी बऱ्याच आहेत की आपल्याला त्यांनी दिलेले दाखले, दृष्टांत हे सगळे बाजूला सारायचे कसे, तर काही ग्रंथकर्त्यांनी काम करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे एक ज्ञानेश्वरी आहे, कोणी बरं त्याचा त्यांनी मूळ भगवंतांनी भगवद्गीतेवर जे व्याख्यान भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केले ते समजा निळ्या शाईमध्ये त्यांनी त्या ओव्या छापलेल्या आहेत. त्यांनी जे दृष्टांत दिलेले आहेत ते लाल शाईत छापलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी श्रीकृष्णाबद्दल किंवा परमार्थाबद्दल जे उपदेशात्मक लिहिलेलं आहे ते आणि हिरव्या शाईमध्ये छापलेलं आहे वेगळ्या. त्यामुळे फक्त निळ्या शाईचं वाचलं की आपल्याला सोपं जातं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं हे सरळ समजतं आणि मग सगळं वाचलं की आपल्याला जास्त लक्षात येतं. का त्यांचे उपमा आणि हे बाजूला सारायचे, ते उलट बाजूला सारू नयेत इतके गोड आहेत. पण अभ्यास करण्यासाठी थेट अर्थ समजण्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडतील. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा आणि हा अभ्यास अतिशय सावकाश होईल. या जन्मशताब्दी वर्षात अभ्यास करीन म्हणजे या जन्मशताब्दी वर्षात अभ्यासाची केवळ सुरुवात होईल असं वाटतं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास मी अशा पद्धतीने केला हे अर्धसत्य आहे, कारण माझा ज्ञानेश्वरीचा खरा अभ्यास स्वामीजींच्या मुखातून श्रवणाने झाला. माझ्या भाग्यानी मला स्वामीजींकडून सगळी ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. कालच मी प्रवचन झाल्यानंतर मधुराताईंना म्हटलो की 16व्या अध्यायातली जी दैवी गुणसंपदा आहे त्याची काही प्रवचनं झाल्यावर स्वामीजी आजारी पडले, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यानंतर पुढचं निरूपण स्वामीजींच्या मुखातून मी ऐकलं नाही, जे नुकतंच आपल्या इथं झालं आणि 17वा अध्याय स्वामीजींच्या मुखातून ऐकला गेला नाही. मी आलो तेव्हा 18वा अध्याय चाललेला होता, तो अध्याय संपून कर्मयोग संपून परत त्यांनी ज्ञानेश्वरी सुरू केली आणि ती ज्ञानेश्वरी 16व्या अध्यायापर्यंत आली आणि स्वामीजींनी देह ठेवला. हा मधला आता जो 17वा अध्याय चाललाय तो स्वामीजींच्या मुखातून मी ऐकला नाही, पण आता अवाका आला म्हणून श्रवणानी जो अभ्यास होतो त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. श्रवण असावं पण श्रवणाबरोबर स्वतःचा अभ्यास असावा. मग तो अभ्यास मी ज्या पद्धतीने केला ते तुम्हाला सांगितलं की स्वामीजी जे निरूपण करत असत तर ते निरूपण आधी आपण एखादा कॉलेजचा किंवा इतर अकॅडमिकमध्ये जसा अभ्यास करतो आपल्या पद्धतीने आपण अभ्यास करावा आणि मग क्लासमध्ये जाऊन बसावं, तसं मी ते जे बोलायचे तर त्या ओव्या वाचून जायचो हे मला मिलिंद वाटवेंनी सांगितलं. तो मला असं म्हणाला की स्वामीजी जे प्रवचन करणार आहेत तर ते मी आधी वाचून आणि माझ्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करून मी ऐकतो. तर मला असं लक्षात आलं आपण कॉलेजमध्ये असतानाही असंच करायचो, जे लेक्चर असेल ते आधी त्या विषयाचं वाचून मग लेक्चर अटेंड केलं तर जास्त समजतं असं लक्षात आलं. मग तसंच इथं होईल म्हणून तेव्हापासून मी ही सवय लावून घेतली की आपण ओव्या वाचायचा, आपण आपल्या तऱ्हेने अर्थही ओव्यांचा लावायचा, आधी श्लोकांचा अर्थ लावायचा, वेगवेगळ्या मंडळींनी काय म्हटलं हे पाहायचं आणि एकूण आपल्या मनामध्ये त्याच्या निरूपणाविषयी प्रतिमा निर्माण होते आणि मग स्वामीजींचं ऐकताना आश्चर्यचकित व्हायला व्हायचं की हे सगळं लक्षात घेऊन आणि स्वतःच्या प्रतिभेनी स्वतःची मतं देखील, एक पठडी आहे नाथसंप्रदायाची तर ती पठडी न सोडता सगळे अर्थ स्वीकारायचे अथवा नाकारायचे हे स्वातंत्र्य घेऊन ते बोलत असत. ते लक्षात तेव्हा यायचं जेव्हा आधी आपण अभ्यास केलेला असायचा. मग ती सवय लागली की कोणी केलेले अर्थ नाकारायचे आणि कोणी केलेले अर्थ स्वीकारायचे. पठडीला योग्य सुयोग्य तसे अर्थ फक्त आपल्या ठिकाणी ठसले पाहिजेत, स्वामीजींना अभिप्रेत तेच अर्थ ठसले पाहिजेत, त्या पद्धतीने वाचन सुरू झालं. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वरीची इथं प्रवचनं होतात तर त्याच्यापासून सुरुवात करा. ती एक ब्रँच तुमच्या अभ्यासामध्ये असू द्या. आता 17वा अध्याय आहे तेव्हापासून सुरुवात करा. मी जे श्लोक घेतो आहे तर त्या श्लोकांचा अभ्यास करा आणि श्रवणाला या. एक आणि अजून एक ब्रँच तुमच्या ठिकाणी अभ्यासाची वेगळी चालू देत, ती म्हणजे ओम नमोजी आद्यापासून थोडा थोडा अभ्यास पुढे नेत चला. तुमच्यामध्ये अनेक अशी मंडळी आहेत की जवळपास पहिल्यापासून किंवा तिसऱ्या चौथ्या पाचव्या अध्यायापासून ऐकायला आलेली अशी मंडळी आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जमेल. आठवड्यातून एकच प्रवचन असतं मी जे करतो ते, तर तो अभ्यास तसा तुम्ही पुढे नेऊ शकाल आणि तुमचा एक सलग अभ्यास असेल तो मी सांगितलं त्याप्रमाणे हे पुढे कधीतरी एका वेळेला ते येऊन मिळतील. तुमचा अभ्यासही तिथपर्यंत येऊन पोहोचेल जिथं प्रवचन चाललेली आहेत तिथपर्यंत. पण हे करता करता एक सहज गोष्ट घडून जाईल, ती म्हणजे तुम्हाला भगवद्गीतेचे अर्थ ज्या ज्या पद्धतीने भगवद्गीता सांगितलेली आहे, ज्यांनी सांगितली आहे त्यांनी काय भावनेनी काय स्वरूपानी सांगितली, काय अभिप्रेत आहे त्यांना, हे तुमचं तुम्हाला समजायला सुरुवात होईल. ज्यांनी ग्रंथ लिहिलाय ज्ञानेश्वरी त्यांना काय म्हणायचं आहे हे तुमचं तुम्हाला समजायला सुरुवात होईल. तुमच्या असं लक्षात येईल की असं पहिल्यापासून तिसऱ्या चौथ्या पाचव्या अध्यायापर्यंत आलात की पुढचा ग्रंथ तुम्हाला वाचल्या वाचल्या समजतो. तरी देखील तुम्ही हा अभ्यास करत राहा. मी असं वाचलंय की प्रस्थानत्रयीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून विनोबांची फार इच्छा होती. की शंकराचार्यांनी लिहिलेलं आचार्य भाष्य जे गीता भाष्य उपनिषद भाष्य शंकराचार्यांनी लिहिलेली आणि ब्रह्मसूत्र भाष्य याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. या प्रस्थानत्रयीचा अभ्यास सगळ्या दगदगीतून बाजूला होऊन वेगळा स्वतंत्रपणाने करावा अशी विनोबांची फार इच्छा होती. विनोबांनी महात्माजींची त्याकरता संमती घेतली. तर महात्माजींनी या तीन ग्रंथांचा तुम्ही हसाल अभ्यास करण्यासाठी म्हणून विनोबांना एक वर्ष बाजूला होण्याची परवानगी दिली. एक वर्ष तुम्ही जा आणि हा अभ्यास करून या अशी परवानगी दिली. जे ज्याकरता तीन तप लागतात किंवा दोन तप लागतात त्याप्रमाणे विनोबा हे वाईला त्यावेळेला केवलानंद सरस्वती लीलाचरित्र करत होते, त्यांच्या प्राज्ञपाठ शाळेमध्ये येऊन दाखल झाले आणि केवलानंद सरस्वतींकडून त्यांनी ब्रह्मसूत्र भाष्य जे आहे त्या ब्रह्मसूत्र भाष्य शिकण्यापासून सुरुवात केली. साधारणपणाने चार महिने ब्रह्मसूत्र भाष्याचं विवरण केवलानंद सरस्वतींकडून ऐकल्यानंतर त्याच्या पुढे शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्य कशा बुद्धीनी लिहिलंय, कोणत्या तर्कांनी लिहिलंय हे विनोबांनी केवलानंद सरस्वतींना उलगडून दाखवलं. एकदा ग्रंथकर्त्याची विचारधारा कळली की ग्रंथकर्ताच हातात आला. त्यामुळं कोणत्या बुद्धीनी कोणत्या तर्कांनी ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलंय हे चार महिन्यात विनोबांनी लक्षात घेतलं आणि केवलानंद सरस्वतींना सांगितलं, त्यांनी शिक्कामोर्तब केला. त्यानंतर ग्रंथकर्ता तोच आणि त्यांनी उपनिषद भाष्य लिहिलंय म्हणून उपनिषदांचा आचार्यांनी केलेला अर्थ कसा तर्कसुसंगत आणि केवलानंद सरस्वतींना सांगायचा आहे ते विनोबांनी केवलानंद सरस्वतींना सांगितलं आणि नंतर गीता भाष्यही सांगितलं. ते म्हणाले तुझा अभ्यास झाला. सहा महिने आता बापूजींनी एक वर्षांचा काळ दिला होता. उरलेल्या सहा महिन्यामध्ये विनोबांनी या पश्चिम भागामध्ये महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या किल्ल्यांवर जाऊन शिवाजी महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे पराक्रम केले त्या सगळ्या ठिकाणी काही लोकांना घेऊन पदयात्रा किंवा अशा पद्धतीने भेटी दिल्या आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर ते बापूजींच्या तिथं दाखल झाले. मला असं म्हणायचंय की थोडे अध्याय तुम्ही पाहिले की ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचं हे पुढच्या अध्यायात तुम्हाला कळल्याखेरीज राहणार नाही. थोडे भगवद्गीतेचे श्लोक तुम्ही अधीत झालात की भगवंतांना काय म्हणायचं हे कळल्याखेरीज तुम्हाला राहणार नाही. फक्त गरज आहे ती अभ्यास करण्याची. नुसती ऐकण्याची नाही. स्वामीजी असं म्हणत असत की तुम्हाला बरं आहे समोर येऊन बसायचं आणि मी काय बोलतो ते ऐकायचं. आणि कित्येक वेळेला आज स्वामीजी काय बोलले असं जर घरी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगताही येत नाही, तुमचं फार बरं आहे असं म्हणायचंय. ते म्हणायचे की मी अभ्यास करायचा आचार्य भाष्याचा, मी अभ्यास करायचा गीता रहस्याचा, विनोबांचा, बाबा महाराज पंडित काय म्हणतात त्याचा, ज्ञानेश्वरीचा, आणि तुम्हाला सांगायचं, तुम्ही आपले नुसते बसता ऐकता तुमचं खूप बरं आहे असं म्हणायचंय. पण ते हे विनोदाने म्हणायचंय. या त्यांच्या श्रवणातून आपण एक पाऊल पुढे टाकणं हे ही गरजेची गोष्ट आहे. आणि आपण जर हे केलं नाही तर आपण केवळ स्मृतीवर अवलंबून राहतो. ते काय बोलत असत एवढं आठवणं इतकाच अभ्यास नाहीये. कारण जे आपण ऐकतो त्याच्यातलं जवळपास 70% विस्मृतीत जातं असं शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं. त्यामुळे मग तेवढंच बोलणं सुरू होतं किंवा विचार करणं सुरू होतं. मूळ विचार त्यांनी काय केलेला आहे हे जर पाहायचं झालं तर अभ्यासच करायला लागेल. म्हणून या उपक्रमाकडे आपल्या इथं चाललेल्या तुम्ही अभ्यास म्हणून पहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या ग्रंथाचा अशा प्रकारे जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट होईल. मग गरज अजून एक भासेल, ती वेगळी आचरणात्मक गरज भासेल. गीता जर त्यागाचं महत्व सांगत असेल तर आपल्या जीवनात त्याग अवतरला पाहिजे. गीता जर विवेक सांगत असेल तर आपल्या जीवनात विवेक अवतरला पाहिजे. गीता जर वैराग्य तर आपल्या जीवनात वैराग्य अवतरलं पाहिजे. या पुढच्या अभ्यासाची गरज भासेल. पण आपला अर्धवट जो अभ्यास सगळा चालतो, श्रवण तेही पक्कं नाही आणि पुढे मग काहीच पक्कं नाही, असं होता कामा नये. अशा प्रकारे जर आपण म्हणजे मला देखील जर कार्यबांधणी करता आली आणि तुम्हाला देखील तुमच्या जीवनाची बांधणी करता आली तर केवढी अद्भुत घटना इथं घडेल असं मला वाटतं. बाकी अभ्यासाच्या कितीतरी पद्धती मी सांगेन, पण मला आवडलेली ही पद्धत आहे. ब्रेक घ्यायचा आहे हो, खरंच आहे. कधी कधी काय होतं की असं महत्वाचं काही बोलत असताना मला भानच राहत नाही की आपण बोलत गेलो. पण हा अभ्यास करण्याची प्रेरणा ज्यांनी कोणी प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी तर अशी उत्तम रीतीने घ्यावीच घ्यावी. पण सगळ्यांनी असा खराखुरा अभ्यास करण्याची प्रेरणा घ्यावी माझ्यासकट अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरी ये अमृता एका भंगमन
पधारूनाथ पूजा को पधारूनाथ पूजा को हृदय मंदिर सजाया तुम्हारे वास्ते आसन विमल मन का बिछाया है पधारो नाथ पूजा को लियो जल नेत्र पात्रा में खड़े पद पद्म धोने को लिया योजल नेत्र पात्रा में खड़े पद पद्म धोने को पहन लो प्रेम का गजरा बहुत सुंदर बनाया है पधारो नाथ पूजा को सजाई आरती हमने अमित अनुराग के स्वामी सजाई आरती हमने अमित अनुराग के स्वामी नया नैवेद्य भावों का परम रुचिकर बनाया है पधारो नाथ पूजा को नहीं है वस्त्र आभूषण करूं गुरुदेव क्या अर्पण नहीं है वस्त्र आभूषण करूं गुरुदेव क्या अर्पण यही शब्द भेंट है केवल जिसे गाकर सुनाया है पधारो नाथ पूजा को परिक्रमा तेरी कैसे करूं मैं परिक्रमा तेरी कैसे करूं मैं व्यापक हो तुम घट घट में व्यापक हो तुम घट घट में क्षमा करो गुरु भक्तों को कृपा करो गुरु भक्तों पर चरण शरण जो आया है पधारो नाथ पूजा को हृदय मंदिर सजाया है तुम्हारे वास्ते आसन विमल मन का बिछाया है पधारो नाथ पूजा को
आपण एक थोडं एक दोन चार मिनिट नाम घेऊ माधवाय नमः भगवाय नमः।
हरी 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी स्वामी जी राम 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 राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत आज।